सुपर हिट्स 93.5 FM पर रेड का बैचलर शो रखिए आपके साथ। 12:51 का टाइम है। महाराष्ट्र में प्लास्टिक बैन हो गया है 23 जून से। क्या क्या बैन है और क्या क्या अलाउड है वो तो मैंने बताया। इस वक्त मेरे साथ डॉक्टर अंकुश है जो एग्रीकल्चर फील्ड में काम करते हैं, PhD के लिया है, तर प्लास्टिक बैन डिसीजन वर त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया।
मी डॉक्टर अंकुश सिंहगड रोडपुणे, मी एग्रीकल्चर फील्ड मध्ये काम करतो आणि मी एग्रीकल्चर फील्ड मध्ये PhD आहे। तर एग्रीकल्चरच्या दृष्टीने जर विचार केला तर हा प्लास्टिकचा जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे, कारण जमिनीचं तर पोल्युशन होतेच, त्यासोबत जे पाळीव प्राणी गाई म्हैस वगैरे चरायला वगैरे सोडतो आपण, त्यांच्या पोटात जाऊन देखील प्लास्टिक, शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय, जनावरं दगावत आहेत। तर सरकारने घेतलेला निर्णय हा चांगला आहे आणि महाराष्ट्राचं अनुकरण करून पुऱ्या भारतात देखील जे नॉन रिसायकल प्लास्टिक आहे तर त्याच्यावर बंदीही यायलाच पाहिजे, पण बंदी घालताना सरकारनं त्यासोबत त्याला पर्यायी गोष्टी थोड्या उपलब्ध करून द्यायला पाहिजे।
जनताचं पण असंच म्हणणं आहे की सरकारने सोल्युशन दिलं पाहिजे, तर मला वाटतंय थोडा तर वेळ लागतोच ना। आता 23 तारखेलाच प्लास्टिक बॅन आणलेलं आहे, हे भारत आहे आणि भारतात गोष्टी थोड्या लेट होतात, तर सोल्युशन पण याच्यावर विचार विमर्श सुरू असेलच की आता काय सोल्युशन द्यायचं लोकांना। और जो लोग अभी भी बहुत पॉझिटिव्ह है प्लास्टिक को लेकर वो तो यही गाना गा रहे होंगे, जिनको चैन नहीं पड़ रहा है प्लास्टिक बैन हो गया भैया अब क्या करे, बहुत जुड़ाव महसूस करता था मैं प्लास्टिक से। वेल दो सुपर हिट गाने रेड FM 93.5 पर, रेड का बैचलर शो, मैं हूं अकी आपके साथ। और इस बैचलर को करीब से जानना है तो फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पे आप मुझे फॉलो कर सकते हो, तीनों जगह सेम आईडी है RJ अकी रेड FM। जी हाँ, RJ AKKIREDFM 93.5 रेड FM बजाते रहो।
रेड FM का बैचलर RJ अकी की बैचलरगिरी सुन नहीं पाए, डोंट वरी, डाउनलोड एंड इंस्टॉल रेड FM इंडिया ऐप एंड लिसन टू द पॉडकास्ट सुपर हिट्स 93.5 रेड FM। बजाते रहो।